श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 92वा श्लोक आपण पाहणार आहोत. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम दोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. आपण बघू मनोबोधामध्ये नामाचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. सर्व ठिकाणी नाम महात्म्य सांगितलेलं आहे. इथे देखील ते म्हणत आहेत अति आदरे, पुन्हा अति आदरे शब्द आलेला आहे बघा. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. आपण जर नाम घोष अत्यंत आदराने केला, अंतःकरणपूर्वक केला, तर काय होतं, सगळे दोष दूर जातील. प्रत्येकाच्यामध्ये दोष पुष्कळ आहेत, किंबहुना दोषच जास्ती आहेत, गुण कमी आहेत, पण त्याचं भान सामान्य माणसाला नसतं. उलट जे थोडेफार गुण असतात त्याचाच एक अहंकार असतो, आणि तो परमार्थ करायला लागला, अंतर्मुख होऊन पाहायला लागला की हळूहळू लक्षात येतं की आपल्यात दोष फार आहेत, ते काढायला पाहिजेत. कारण मन अत्यंत निर्मळ झाल्याशिवाय भगवत दर्शन होणार नाही आहे. त्यामुळे ते दोष आहेत ते दूर घालवण्यासाठी नामसाधन हे फार महत्त्वाचं आहे असं समर्थ सांगतात. आणि सर्वही दोष असा अर्थ जन्मजन्मात जे काही दोष झाले असतील ते सगळे जातील. कारण हा एकच जन्म माणसाचा नाही आहे, अनेक जन्म वाट चालत आलेला आहे, अनेक योनीतून फिरत आलेला आहे. पण हा नरजन्म जो मिळालेला आहे त्याचा जर आपण उपयोग करून घ्यायचा ठरवला आणि आपण आत्तापर्यंत केलेली जे काही दोष आहेत पापं आहेत ती सर्व जर आपण साधनेने नाहीशी केली, नष्ट केली, निदान पुष्कळ कमी केली, तर आपला हा राघवा पंथ, राघवाकडे जाण्याचा हा पंथ आपल्याला मोकळा होईल आणि केव्हा ना केव्हा तरी आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकू. ध्येय आहे आत्मदर्शन, भगवत दर्शन, आत्मज्ञान, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ध्येय सगळी साधनं करायची ती त्यासाठी करायची आहे. आणि म्हणून साधक सद्गुरु कृपांकित झाला की तो अंतर्मुख होऊन स्वतःला शोधायला लागतो की आपल्यात काय गुण आहेत आणि काय दोष आहेत. मग लक्षात येतं की गुण नगण्य आहेत आणि दोष मात्र पुष्कळ आहेत, अनेक विकार आहेत आपल्यामध्ये, अनेक गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडत आहेत, त्या आपल्याला सुधारायला पाहिजे. तो स्वतःला सुधारायला लागतो आणि असं जर करत असेल तरच त्याला साधक म्हणता येईल. कारण अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधकाईसा, असं साधकाच्या त्या समासामध्ये सुरुवातीलाच समर्थाने सांगितलं आहे. अवगुणांचा संपूर्ण त्याग करायला पाहिजे, पण त्यासाठी अवगुण कळले पाहिजेत. आपण अवगुणांनाच काही वेळा गुण आहेत असं समजतो, इथं फार मोठा धोका असतो. थोडेसे गुण ते आपण मोठे करून सांगतो आणि आपले दोष झाकून ठेवतो. त्याच्याबरोबर उलट व्हायला पाहिजे, आपले दोष आपल्या लक्षात आले पाहिजेत, सहजगत्या बोललेही गेले पाहिजेत आणि ते काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरीकंदरी जायजे दूर, म्हणजे अगदी लांब गिरीकंदरात डोंगरदऱ्यात तितका लांब जाऊ देतो. जाईजे दूरी दोषे, सगळे दोष पळून जातील आणि तसे जायला पाहिजेत. आणखी काय होईल पुढे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. हरी तोषला, भगवंत संतुष्ट झाले कशाने, नाम तोषे. तुम्ही त्याचं स्मरण करताय ना, कृतज्ञतापूर्वक स्मरण करताय ना, ते महत्त्वाचं आहे. नुसतं मेकॅनिकली यांत्रिक पद्धतीनं राम राम म्हणून होणार नाही आहे, त्याला शरणागत होऊन त्याच्याबद्दल अंतःकरणात भाव ठेवून जर नाम घेत असलात तर त्या नामाने भगवंत संतुष्ट होतो. भगवंताला किती दागिने घातले, भरजरी वस्त्र घातली आणि काय काय त्याला वाहिलं म्हणजे तो संतुष्ट होतो, अशी जर कुणाची कल्पना असेल तो भ्रम आहे. ते घाला तुम्ही भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये ते येतं. देवालय सजवा, शृंगारा, चांगलं काय काय करा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ह्या सगळ्यापेक्षासुद्धा तुम्ही तुमचं अंतःकरण त्याला देता का? देह मनबुद्धीनं तुम्ही त्याला शरणागत होता का? तसं जर असेल तरच भगवंताची कृपा होते, तो संतुष्ट होतो. आणि आपल्याला जर काही पाहिजे असेल तर भगवंतांनी संतोष पावावं, त्याची आपल्यावर कृपा व्हावी ही आपली इच्छा असते. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की देवाला काय आवडतं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांच्या दासबोधातले काही काही चरण इतके सुंदर आहेत की ते तोंडावर ठेवावेत, म्हणत जावे, आपल्यालाच त्याच्यापासून बोध होत जातो. देवाची इच्छाही आपल्याला समजली पाहिजे, काय पाहिजे ते त्याप्रमाणे करायला पाहिजे. असं जर झालं, त्या नामघोषाने नामतोषाने तो जर संतुष्ट झाला, मग काय करतो, हरितिष्ठ तू आपल्या पाठीशी उभा असतो. जिथं नाम तिथं भगवंत, जसं म्हटलं आहे, मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझा भक्त ज्या ठिकाणी माझं गुणवर्णन माझं नामगान करतो त्याथं मी असतो. कुठं आहे भगवंत? भक्त कुठं आहे बघा, भक्ताच्या जवळ भगवंत आहे. सगळीकडे तो भरलेला आहे, पण तरी देखील जिथं कुठं त्याचा भक्त आहे तिथं भगवंत आवडत. कारण भगवद्गीते ते भगवंत म्हणतात, तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, इतकी आम्ही एकरूप आहोत. पण त्याला मात्र आपल्याला फक्त भक्त व्हायला पाहिजे. आयुष्यात आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर भक्ती मोठं साधन आहे. बाकीचे मार्ग आहेत, योगाचा आहे, ज्ञानाचा आहे, सगळे मार्ग आहेत, पण तू भक्ती ही फार महत्त्वाची आहे, ती भगवंताला आवडते. मग तुम्ही त्याला काही पत्र पुष्प फलं काही अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिप्रतम असणामी प्रयतात्मना, असं भगवद्गीता म्हणते. माझा भक्त मला जे काय पान फूल फळ काय जे देईल ते मी आनंदाने खातो. का? तर भगवंताने दिलं आहे. शबरीची बोरं, रुक्मिणीचं तुळशीचं पान होतं, आवडलं त्याला. त्यामुळे फळ फूल जे काय असेल ते मला प्रिय आहे. म्हणून तो म्हणतात, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे विशेषे. विशेष सांगायचं म्हणजे हरा मानसी राम पिसे. हर शंकर महादेव त्याच्या मानसी त्याच्या मनामध्ये राम पिसे, रामाचं त्याला पिसं लागलं होतं. पिसं म्हणजे वेळ. आणि आपल्यालासुद्धा वेळ लागायचंच झालं तर भगवंताचं लागावं. इतर जी वेळं लागतात कशातरी मागं आपण धावत असतो, काहीतरी पाहत असतो, काहीतरी ऐकत असतो, काहीतरी खात असतो. आणि सध्या तर वातावरण असं आहे की माणसाला आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी सुरू असतात सगळीकडे. मनुष्य जातो तिथं, वेळ आहे, पैसा आहे, गेले, नाना गोष्टी खरेदी करून आणतो, घरामध्ये आणखीन भर घालतो आणि त्याचाच छंद घेतो. वस्तुतः असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद. असा छंद धरावा की ज्या योगे हा भवबंद ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, त्याच्यातून आपण मोकळे होऊ. तर प्रत्यक्ष महादेवाला रामनामाचा छंदच लागला. म्हणून त्यांनी काय केले, हरा मानसी राम पिसे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या कंठामध्ये रामनामच बसलेलं आहे. मी तर म्हटलं, अति आदरे सर्व ही नामघोषे गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे हरी तिष्ठ तू तोषला नामतोषे विशेषे हरा मानसी राम पिसे. जय जय रघुवीर समर्थ.